ہی آہے ایڈوینٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڑ
سائمین پروگرام سدائے امید سانگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے اسان جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب سائمین مکھے امید آہے تا اوان سبھی خدا تعالی جی فضل و کرم سا خیریت سا آیو ہن کا پہری تا اج جو پروگرام شروع تھیے اچو تا پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں تفصیل کچھ ایں آہے
تا پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیو ویندو ایں گیت کھاں پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی انہی کھاں پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو تا اچھو سائمین پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں
جو
پیارا بارو آؤں اواں جی میزبان نوشین امجد اواں جی خدمت میں حاضر آیا منجی طرفا اواں سبنی کے یسوع المسیح میں سلام قبول تھیے ائی مکے امید آہے تا اواں سب خدا تعالی چے فضل و کرم سا ٹھیک ہوندا پیارا بارو آؤں اواں کے اج جے پروگرام میں بائبل کہانی میں ایہا بدھائندس تا جڈیں خدا تعالی نو کے بیڑی میں سوار کرایو تا نو کے چیو تا آؤں توکھا ہک عہد رکھندس اج جی کہانی اساں کے بائبل مقدس جی پہری کتاب یعنی پیدائش جی کتاب انہی جے اٹھ باب میں ملے تھی پیارا بارو ہن زمین تے سب جاندار پانی جے سیلاب سا ہلاک تھی ویا ائی صرف بیڑی میں سوار کچھ انسان ائی جانور پکی جیرا ہوا پیارا بارو خدا تالا انہن جاندارن کے نہ وساریو ہو جڈیں 40 ڈیہ 40 راتن کھاں پوئے بارش رکی پانی 150 ڈیہن کھاں پوئے ہیٹھ لتھو بیڑی ارارات جے جبل تے ٹکی وئی پیارا بارو 40 ڈیہن کھاں پوئے نوح بیڑی جی دری کھولی ایک کبوتری کے بیڑی کھاں باہر کڈھیو جیئں تے باہر جی خبر پوے تا پانی ہیٹھ لتھو آہے یا نہ پر زمین تے अन्या ताई पानी हो उहा कबूतरी वापिस मोटी आई इन्हीं खां नूह के खबर पई त बाहिर अन्या पानी ही पानी आहे प्यारा बारो एक हफ्ते खां पोए नूह वरी कबूतरी के बेड़ी खां बाहिर कढ़ियो आई कबूतरी वरी वापस मोटी आई इन्हें जे मुंह में एक ताजा पन हो इन्हीं खां नूह के खबर पेजी वई त पानी हेठ अची वयो आहे पर जमीन अन्या खुश न आहे प्यारा बारो एक हफ्ते खां पोए वरी नूह इन्हें कबूतरी के बेड़ी खां बाहिर कढ़ी उड़ारियो इन चक्कर कबूतरी वापिस न मोटी आई इन्हीं खां नूह समझी वयो त हाणे बाहिर जमीन खुश्क आहे हाणे नूह बेड़ी जे छत के खोलियो बाहिर डिठाई त जमीन खुश्क थी रही आहे आखिरकार जमीन खुश्क थी वई प्यारा बारो नूह हिन वक्त 600 साल जो हो प्यारा बारो हाणे खुदा ताला नूह के फरमायो त पंहिंजे खानदान सां गॾु बेड़ीअ खां ॿाहिरि निकिरी अच जानवरनि पखियुनि खे बि ॿाहिरि कढी छॾ जीअं त इन्हनि जी नसल वधे सॼी ज़मीन ते फैलजी वञे प्यारा बारो नूह पंहिंजे खानदान सां गॾु ॿेड़ीअ सां ॿाहिरि निकिरी आयो नूह खुदा ताला जे लाइ हिकु क़ुर्बान गाह ठाही हिन खुदा ताला जे हज़ूर क़ुर्बानी चढ़ाई खुदा ताला खुश थियो खुदा ताला चयो छा नंढे हूंदे खां ई इंसान जे दिल में बदी आहे पर आऊं अॼु खां पोइ कॾहिं बि जानदारनि खे ईअं हलाक न कंदसि ज़मीन ते हमेशा पोखी कई वेंदी ॾींहं राति सर्दी गर्मी मुख़्तलिफ़ मौसम सदाई हूंदा प्यारा ॿारो खुदा ताला नूह इन्हे जे पुटनि खे चयो आऊं तोसां तुंहिंजे पुटनि सां हिकु अहद थो रखां इहो अहद तोखां पोए तुंहिंजी अचण वारी नसल सां बि हूंदो इहो अहद सभई जानदार पखियुनि सां बि हूंदो आऊं वादो थो कयां त हाणे ज़मीन कॾहिं बि सैलाब सां तबाह न थींदी आऊं पंहिंजी कमान यानी गंध कोसो करसा बादलनि में रखंदसि इहो मुंहिंजे अहद जो निशान हूंदो ही निशान तुंहिंजे सभी जानदारनि लाइ हूंदो इहो निशान जॾहिं बि आसमान में नज़र ईंदो आऊं पंहिंजो अहद यादि कंदसि हाणे कॾहिं बि सॼे जानदारनि खे हलाक न कंदसि प्यारा ॿारो अॼु जी बाइबल कहाणीअ सां असांखे इहो सबक मिले थो त ख़ुदा ताला उन्हनि माण्हुनि खे कॾहिं बि न विसारींदो आहे जेका उन्हीअ सां गॾु हलनि था यानी पंहिंजी ज़िंदगी ख़ुदा ताला जे ताबेदारीअ में गुज़ारनि था असांखे बि घुर्जे त असां बि पंहिंजी ज़िंदगी ख़ुदा ताला जी ताबेदारीअ में गुज़ारियूं जीअं असांखे बि ख़ुदा ताला हमेशा यादि रखे प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त अॼु जी ہی بائبل کہانی اواں سبنی کے تمام گھنی پسند آئی ہوندی ان بائبل کہانی جو وسیلے سے خدا تعالی اواں سبنی کے تمام گھنی برکت دیے ہانے وقت ہے تہساں ایک روحانی گیت بدھوں
اج دنیا میں تمام گھنا مانو روحانی علم جی تلاش میں آہن اوے ان پریشان کن دنیا میں خوشی اے سکون جا طلبگار آہن اے خوشخبری ہی آہے تا بائبل مقدس تمہاں جی زندگی جے مقصد کے ظاہر کرے تھی اے ڈبلیو آر تے اسی تمہاں کے خدا جو کلام سے کھاریندا آہوں جے کو پہنجی شاہدی پان آہے خط لکھن لائے اساں جو پتو نوٹ کرے وٹھو انچارج پروگرام امید جو سر پوسٹ باکس نمبر 32 لاہور پاکستان سامعین تواں اساں جو پروگرام انٹرنیٹ تے بھی بدھی سکو تا اساں جی ویب سائٹ آہے www.awr.org
اچھو ساتھیو ہیر کلام مقدس بدھنداسوں
محترم سائمین آؤں اوہاں جو پانجو خادم یونس بٹی اج وری خدا تعالی جے الہی کلام مقدس سان گڈ اوہاں جی خدمت میں حاضر تھیو آیا ہاں منجی طرفاں اوہاں سبنی کے خدا تعالی جے عظیم با برکت نالے میں سلام قبول تھیے ایں مکھے امید آئے تے اوہاں سب خدا تعالی جے فضل و کرم سان تندرست ایں ٹھیک ہوندا محترم سائمین جیئں اواں کی خبر ہے اساں خدا تعالی جے الہی کلام مقدس کے پڑھے بدھے خدا تعالی جی روحانی برکات حاصل کندا آئیں محترم سائمین جیئں असांखे जिस्मानी तौर ते खाद खुराक जी ज़रूरत हूंदी आहे, अहिड़ीअ तरह असांखे रुहानी तौर ते बि खाद खुराक जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं उहा खाद खुराक असांखे ख़ुदा ताला जी तरफ़ां उन जे अलाही कलाम मुक़दस मां मिले थी। ऐं मोहतरम साइमीन, ख़ुदा ताला फ़रमायो आहे कि इहा शरीयत जी किताब तव्हां जे वात सां न हटे, तव्हां जे हर वक़्त साम्हूं रहे, तव्हां जे दिलि में रहे, ऐं तव्हां जी निगाह हर वक़्तु ख़ुदा ताला जे हुकमनि ते हुजे, जीअं त ख़ुदा ताला जे हुकमनि ते तव्हीं अमल करे सघो। मोहतरम साइमीन, अॼु असां ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस मां बुज़ुर्ग इब्राहिम जी आज़माइश जे बारे में सिखंदासूं। मोहतरम साइमीन, जंहिं वटि बि ख़ुदा ताला जो अलाही कलाम मुक़दस मौजूदु आहे, उहे असां सां गॾु ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस जी पहिरीं किताब पैदाइश जी किताब उन जे 22 बाब खोले सघे थो। ऐं असां 22 बाब जी 9 आयत सां पढ़ंदासूं। मोहतरम साइमीन, हिते कुझु ईअं लिखियलु आहे, जॾहिं उन्हें हंध आया जंहिं जो ख़ुदा डस ॾिनो हो, तॾहिं इब्राहिम उते क़ुर्बानगाह जोड़ी ऐं उते काठियूं ठाहे रखियाई, ऐं पंहिंजे पुट इज़हाक खे ॿधे काठियनि जे मथां रखियाई। पोइ इब्राहिम पंहिंजो हथ डगेरे पंहिंजे पुट खे कोहन लाइ काती खनई। ख़ुदा ताला जो अलाही कलाम मुक़दस पढ़नि ऐं ॿुधनि ते ख़ुदा ताला जी बरकत थिए। मोहतरम साइमीन, असां ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस में पढ़ियो आहे त बुज़ुर्ग इब्राहिम पंहिंजे प्यारे पुट इज़हाक खे कोहिन लाइ क़ुर्बान गाह तयारु कई ऐं उन खे हुते रखे, ऐं हुन क़ुर्बान गाह ते काठियूं जोड़े पंहिंजे पुट खे ॿधे हुन काठियुनि जे मथां रखियई ऐं उन खे क़ुर्बान करण लाइ तयारु थियो। मोहतरम साइमीन, अॼु को आहे अहिड़ो माण्हू जेको ईअं करे थो, ईअं करे सघे थो? जेकॾहिं असां थोरो पोइ ते पढ़ूं, इन बाब जी शुरू में पढ़ूं, त हुते असांखे साफ़ लिखियल मिले थो त बुज़ुर्ग इब्राहिम पंहिंजे पुट खे छो क़ुर्बान करण लाइ तयारु थियो। त अॼु असां थोरो उहा बि पढ़े ॾिसूं। असां पढ़ंदासूं ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस जी पहिरीं किताब उन जे 22 बाब जी पहिरीं आयत सां। उन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ हीअं थियो जो ख़ुदावंद इब्राहिम जी आज़माइश वरिती ऐं चयांसि त इब्राहिम, ऐं हिन चयो त एजो आऊं हाज़िर आहियां। तॾहिं हिन चयो त तुंहिंजो पुटु इज़हाक, जंहिंखे तूं प्यार थो करें, तंहिंखे वठे मोरिया जे मुल्क में वञु, ऐं उते जेको जबल आऊं तोखे ॾेखारियां, तंहिं ते हिन खे सोखतनी क़ुर्बानीअ लाइ चाढ़। तॾहिं इब्राहिम सुबुह सवेर उथे पंहिंजो गॾो भलानियो ऐं क़ुर्बानी जे साड़न लाइ काठियूं चीरियाईं। पोइ पंहिंजा ॿ नौकर ऐं पंहिंजे पुट इज़हाक खे पान सां वठे उन हंधि वियो। ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस खे पढ़ण ऐं ॿुधनि ते ख़ुदा ताला जी बरकत थिए। मोहतरम साइमीन, हिते वाज़ा थी वियो त ख़ुदा ताला बुज़ुर्ग इब्राहिम खे आज़माइण लाइ उन खे चयई के पंहिंजे पुट खे मोरिया ॾांहुं खणे वञु, हुते आऊं तोखे हिकिड़ो जबल ॾेखारंदसि, हुन जबल ते पंहिंजे पुट खे मुंहिंजे लाइ क़ुर्बानीअ लाइ चाढ़े छॾिजांइ। मोहतरम साइमीन, अॼु असां गौर कयूं पंहिंजी ज़िंदगीअ ते, पंहिंजे पान ते, त छा असां ईअं करे सघूं था? मोहतरम साइमीन, पंहिंजे पुट खे क़ुर्बान करण ते ॾुखियो आहे, पर असां ते ख़ुदा ताला जे हुकमनि ते अमल ई नथा कयूं। ख़ुदा ताला अॼु असांखे चयो आहे त तव्हां मुंहिंजे चवनि मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। असां ते ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस ते अमल ई नथा कयूं। ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस खे मञण लाइ तयार ई कोन आहियूं। पोइ असां चवंदा आहियूं त ख़ुदा ताला असांजी ॻाल्हि नथो ॿुधे, ख़ुदा ताला असांजे दरख़्वास्तनि ते अमल कोन थो करे। सदा ताला असांजी ख़्वाहिशनि खे पूरियूं नथो करे। अॼु असां मुसीबतनि में ई आहियूं, असां परेशानियुनि में ई आहियूं, पर असां जेकॾहिं ॾिसूं त असां इन्हनि परेशानियुनि मुसीबतनि में छो आहियूं। मोहतरम साइमीन, असां इन्हनि मुसीबतनि इन्हनि परेशानियुनि में इन लाइ आहियूं त असां ख़ुदा ताला सां परे आहियूं। ख़ुदा ताला पंहिंजो मुंहुं असां खां मोड़े छॾियो आहे, छो जो ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस में वाज़ा फ़रमायो वियो आहे त ख़ुदा ताला गुनाह खे नथो ॾिसी सघे। असां हर वक़्तु, हर रोज़, हर टाइम, हर घड़ी ख़ुदा ताला जे हज़ूर नाफ़रमानी कंदा आहियूं। इन लाइ ख़ुदा ताला पंहिंजो मुंहुं असां खां मोड़े छॾियो आहे, ऐं इन लाइ असां इन्हनि मुसीबतनि इन्हनि परेशानियुनि में आहियूं। मोहतरम साइमीन, जेकॾहिं असां इब्राहिम जी ज़िंदगीअ ते ग़ौर कयूं त इब्राहिम ख़ुदा सां गॾु हलंदो हो, ख़ुदा ताला जे चवनि मुताबिक़ हलंदो हो, ख़ुदा ताला जे हुकमनि ते अमल कंदो हो, ख़ुदा ताला जे चवनि मुताबिक़ हुन पंहिंजे माइटनि खे पंहिंजे मुल्क खे छॾे ॾिनो। ख़ुदा ताला हुन खे चयो, तूं ॿिए हंधि हलियो वञ, हू हलियो वियो, हुते रहियो। ख़ुदा ताला हुन खे चयो त तूं पंहिंजो पुटु मुंहिंजी राह ते क़ुर्बान करे छॾ, तयारु थी वियो। मोहतरम साइमीन, इन लाइ ख़ुदा ताला बुज़ुर्ग इब्राहिम खे हिकिड़ो लक़ब ॾिनो आहे त तूं अॼु सां ईमानदारनि जो पीस डराईंदे। मोहतरम साइमीन, इब्राहिम सां ख़ुदा ताला वादा बि कयो त तुंहिंजी क़ौम खे आऊं हिकिड़ो मुल्क ॾींदसि, तुंहिंजी क़ौम खे आऊं एस क़दुरु वधाए छॾंदसि त जीअं आसमान जे तारनि खे को माण्हू नथो गिने सघे, अहिड़ी तरह तुंहिंजी क़ौम खे बि न गिने सघंदो। मोहतरम साइमीन, इहा ख़ुदा ताला जी बरकत हुई बुज़ुर्ग इब्राहिम ते, ऐं इन लाइ ख़ुदा ताला उन खे बरकत ॾिनी त बुज़ुर्ग इब्राहिम ख़ुदा ताला जे चवण मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारंदो हो। बुज़ुर्ग इब्राहिम ख़ुदा ताला जे ख़ौफ़ में रहंदो हो, ख़ुदा ताला खां डिॼंदो हो। हुन जे अंदरि हर वक़्तु ख़ुदा जे लाइ मोहबत हुई, ऐं हू ख़ुदा ताला जे हुकमनि ते अमल कंदो हो, ख़ुदा ताला जे चवण मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारंदो हो। एस क़दुरु ख़ुदा ताला जे हुकमनि ते अमल कंदो हो त हुन पंहिंजे पुट खे बि ख़ुदा ताला जे चवण ते क़ुर्बान करण लाइ तयारु थी वियो। पोइ ख़ुदा ताला छो न उन खे पंहिंजी बरकतनि सां मालामाल करे। मोहतरम साइमीन, अॼु असांखे बि ख़ुदा ताला पंहिंजी बरकतूं ॾियण लाइ तयारु आहे। अॼु असांखे बि ख़ुदा ताला सॾे रहियो आहे त अचो, मोटे अचो वापसि, ऐं इंतज़ार करे रहियो आहियां तव्हांजो। मोहतरम साइमीन, जेकॾहिं अॼु बि असां पंहिंजी ज़िंदगीअ ख़ुदा ताला जे हथनि में ॾेई छॾंदासूं, अॼु बि असां इबलीस खां मुंहुं मोड़े छॾंदासूं, त पोइ ॾिसो ख़ुदा ताला असां खां केस क़दुरु प्यार करे थो। ख़ुदा ताला असांजे लाइ पंहिंजे अकल ते पुट खे बि बख़्शे छॾियो, ऐं अॼु बि ख़ुदा ताला असांखे पंहिंजे अलाही बरकतनि सां मालामाल करे छॾंदो, पर रुगो असां पंहिंजी ज़िंदगी तब्दील कयूं। त पोइ ॾिसो रोज़े आख़िरत बि ख़ुदा ताला असां खां वादो कयो आहे कि आऊं तव्हांजे लाइ बहशत जोड़ी आहे, जेकॾहिं तव्हीं मुंहिंजे चवण मुताबिक़ हलंदा त पोइ तव्हां उन बहशत में मोकिलिया वेंदा, तव्हां हमेशह जी ज़िंदगीअ जा हक़दार थींदा। त मोहतरम साइमीन, अॼु असां वटि टाइम आहे, अॼु असां वटि मौक़ो आहे त अॼु ई असां पंहिंजी ज़िंदगीअ खे तब्दील कयूं, ऐं पंहिंजे पाण खे ख़ुदा ताला जे हवाले करे छॾियूं, ख़ुदा ताला जे चवण मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगियूं गुज़ारियूं, त जीअं असां हमेशह जी ज़िंदगीअ जा हक़दार थी सघूं। छो जो ख़ुदा ताला पंहिंजे वादे जो, पंहिंजे कौल जो सचो आहे। ख़ुदा ताला जेको बि वादो कयो आहे उहो पूरो कंदो, ऐं जेकॾहिं असां ईअं न कयो, पंहिंजी ज़िंदगियूं न बदिलियूं, पंहिंजे पाण खे ख़ुदा ताला जे चवण मुताबिक़ न हलायो, त पोइ असांजे लाइ रोज़े आख़िरत उहा बाह मौजूदु हूंदी जेकी कॾहिं बि न बुझंदी, ऐं असांखे हुन बाह में उछलियो वेंदो जिते रोइनि ई रोइनि दंदनि जो पीअण हूंदो। मोहतरम साइमीन, अॼु फ़ैसिलो असांखे करणो आहे कि असां हुन बाह में वञणु चाहियूं था या हमेशह जी ज़िंदगीअ हासिलु करणु चाहियूं था। मोहतरम साइमीन, ख़ुदा ताला अॼु जे अलाही कलाम मुक़दस जे वसीले सां असांखे पंहिंजी बरकतनि सां मालामाल करे छॾे। आमीन। अचो त दवा करूं। कुदूस कुदूस महिरबानी ज़िंदा आसमानी ख़ुदावंद, तूं जेको आसमान ऐं ज़मीन जो ख़ालिक़ु मालिक आहीं, ऐं तुंहिंजो थो रायतो आहियां हुन सॼे रहम जे लाइ तूं जेको असां खां कंदो आहीं। ऐं हींअर आऊं तोखां मिनत थो कयां त तूं असांजे गुनाहनि खे माफ़ करे छॾ ऐं असां ते रहम कर ऐं अॼु जे कलाम जे वसीले सां असांजी ज़िंदगी तब्दील करे छॾ। तूं असांजी सोचनि, असांजे ख़्यालनि, असांजे इरादनि, असांजे दिलनि खे बि तब्दील करे छॾ, जीअं त असां बि तुंहिंजी ताबेदारी में अचे सघूं, असां बि पंहिंजी ज़िंदगी तुंहिंजे चवण मुताबिक़ गुज़ारे सघूं, जीअं त असां बि रोज़े आख़िरत हमेशह जी ज़िंदगी जा हक़दार थी सघूं। रबुल आलमीन, जेका बि हिन वक़्तु मुंहिंजी आवाज़ ॿुधे रहिया आहिनि, जेकॾहिं उन्हनि में को बीमार आहे, को परेशान आहे, को मुसीबत में आहे, त तूं उन जी उहा बीमारी, उहा परेशानी, उहा मुसीबत दूर करे छॾ ऐं उन्हनि जे घरनि में पंहिंजी बरकतनि खे मालामाल करे छॾ। उन्हनि जे घरनि में कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जी कमी न अचनि ॾिजांइ। इहा सभु कुझु आऊं घुरां थो तोखां पंहिंजे निजात ॾींदड़ पंहिंजे ख़िदामत यसू अल मसीह जे वसीले सां। आमीन।
रोज़ानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया के लिए उर्दू, पंजाबी, सिंधी, पश्तो, अंग्रेजी और बी जबान में पेश हों। सेहत, मतवाजन खाधो, तालीम, खानदानी जिंदगी, बाइबल मुकदस के समझन के लिए एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जरूर बुद्धो। ये रेडियो ताजी फिकर कंदो आ। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफा सा प्रोग्राम उम्मीद जो सड पेश कयो पियो वियो। उम्मीद कंदा आहियूं के तहां के आज जो प्रोग्राम सुठो लग्यो हुंदो। साथियों, असां चाहिंदा आहियूं के प्रोग्राम के बेहतर ठाहिण जे लाइ असां के खत जरूर लिखो ऐं प्रोग्राम जे बारे ॿियनि खे ॿुधायो। ख़त लिखण जे लाइ असांजो पतो आहे,
इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। पतो हिकु चकर वरी नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। साइमीन, तव्हां असांजे प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असां जे वेबसाइट आहे www.awr.org।
सामिन, कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेज़बान आबिद शमीम के इजाज़त दींदा। अला निगेबान।